यिर्मयाह अध्याय 17 यहुदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्यांच्या टोकाने लिहिलेले आहे. ते त्यांच्या हृदयाच्या पाठीवर आणि वेदीच्या शिंगावर कोरले आहेत. त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि आशिराचे खांब आठवण करतात. विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार, कारण तुझी पातके तुझ्या सर्व सीमात सरळीकडे आहेत. मी दिलेला वारसा तू गमावशील. मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन, कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे जो सर्व काळ जळत राहीन. परमेश्वर असे म्हणतो, जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो, कारण तो वाळवंटातील झुलपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही. तो निर्जल कोरड्या व बरड जमिनीवर व रहिवाशी नसलेल्या जागी वस्ती करीन. परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आशीर्वादित आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते. तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात. मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही. हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार. मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास मी परमेश्वर मनाचा शोध घेतो. मी हृदय पारखतो. अन्यायाने जो श्रीमंत होतो तो जशी तित्तर जी अंजी घालत नाही त्यावर बसतो तसा आहे, पण त्याच्या आयुष्याच्या मध्यमांत ती संपत्ती त्यास सोडील. तो शेवटी एक मूर्ख असेल. आमच्या मंदिराचे ठिकाण एक गौरवशाली राजासन जे सुरुवातीपासून भारदस्त आहे. परमेश्वरा, तू इस्रायलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरापासून फिरेल त्यास छेदले जाईल, कारण त्यांनी परमेश्वरास जो जिवंत पाण्याचा झरा आहे त्यास सोडले आहे. परमेश्वरा, तू मला बरे कर आणि मी पूर्ण बरा होईन. तू मला तार म्हणजे मी तरेन, कारण तूच माझे स्तुतीचे गीत आहेस. पहा, ते मला विचारत आहेत, परमेश्वराचे वचन खोटे आहे, ते आता येऊ. मी तर तुझ्या मागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही. तो भयंकर दिवस उजडावा अशी माझी इच्छाही नव्हती. हे तू जाणतोस, जे माझ्या होठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे. तू मला भयावह असे होऊ नकोस. संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहेस. माझा पाठलाग करणारे लाजवेले जाऊ, परंतु मी न लाजवला जाऊ. ते निराश केले जाऊत, परंतु मी निराश न केला जाऊ. अरिष्टाचा दिवस त्यांच्या विरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरून टाक. शब्दात पवित्र राखायला हवा. परमेश्वराने मला असे म्हटले, यहुदाचे राजे यरुश्लेमच्या ज्या प्रवेशद्वारातून ये जा करतात त्या द्वारा जाऊन उभा राहा आणि लोकांस सांग, मग यरुश्लेमच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर. त्यांना सांग, यहुदाच्या राजांनो आणि सर्व यहुदा लोकांनो व यरुश्लेमच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या सर्व राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही आपला जीव जपा आणि शबाताच्या दिवशी तुम्ही यरुश्लेमच्या प्रवेशद्वारातून ओजी वाहून आणू नका आणि शबाताच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करू नका. तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञाप्रमाणे शबाताचा दिवस पवित्र पाळा. पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही, परंतु ते आपल्या मानेत ताठर झाले. म्हणून ते ऐकेनात आणि शिक्षण आत्मसात करेनात. असे होईल की जर तुम्ही खचित माझे ऐकाल आणि शबाताच्या दिवस पवित्र पाळण्यासाठी यरुश्लेमच्या प्रवेशद्वारातून तुम्ही ओझे आणली नाहीत आणि त्या दिवशी काम केले नाही, परमेश्वर असे म्हणतो, तर या नगराच्या दारातून दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि सरदार रथामध्ये व घोड्यावर बसून आत जातील. ते व त्यांचे सरदार यहुदा आणि यरुश्लेमेत राहणारे आत जातील आणि हे नगर सर्व काळ राहील. ते सर्व यहुदा आणि यरुश्लेमच्या आजूबाजूच्या सर्व प्रदेशातून आणि बन्यामिनाच्या देशातून आणि खालच्या भागातून डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबमधून होमार्पण आणि धान्यार्पण यज्ञे व धूप आणतील आणि उपकार स्तुतीची अर्पणे घेऊन लोक परमेश्वराच्या घरास येतील. पण जर तुम्ही शब्बात दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाताच्या दिवशी यरुश्लेमच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधी विजू न शकणारी आग लावीन. ही आग यरुश्लेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.